डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 22 प्रतिज्ञा. मी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी, गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा व खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो. मी श्राद्ध पक्ष करणार नाही. मी पिंडदान करणार नाही. बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचरण मी करणार नाही. कोणतेही क्रियाकर्म मी ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गांचा अवलंब करीन. मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमितांचे पालन करीन. मी सर्व प्राणी मात्रांवर दया करीन आणि त्यांचे लालन पालन करीन. मी चोरी करणार नाही. मी व्यभिचार करणार नाही. मी खोटे बोलणार नाही. मी दारू पिणार नाही. ज्ञान, शील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन घालवीन. माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या तसेच मनुष्य मात्राला असमान आणि नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. बौद्ध धर्म हा सधर्म आहे अशी माझी खात्री पटली आहे. माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. इतः पर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.